आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 76वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. दिल्लीत कर्तव्य पथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन. राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण. सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन. जीबीएस आजारावर पुण्यात मोफत उपचार करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अशोक कामत यांचं पुण्यात निधन. आणि नाशिकमध्ये झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर 429 धावांनी मात. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन काल देशभक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर झालेल्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन या संचलनातून घडलं. देशाची तीनही सेना दलं, सीमा सुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्रसेना अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. विविध राज्यांचे तसंच मंत्रालयांचे आकर्षक चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. सुवर्णिम भारत परंपरा आणि विकास ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राज्यातही प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. ऐकूया याबाबतचा हा वृत्तांत.
मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. सर्वांनी एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असं आवाहन त्यांनी केलं. विधानभवनात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तिरंगा फडकावला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो आणि आमचं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे हे अशाच प्रकारे आम्हाला विकासाचा आणि समतेचा मार्ग दाखवत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो.
मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावू शकणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं. उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातल्या साकेत मैदानातील पोलीस क्रीडा संकुलामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक आणि पोलीस सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या पोलीस कवायत मैदानात झालेल्या कार्यक्रमात ध्वजवंदन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
गेल्या 75 वर्षांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली. या प्रगतीचं श्रेय देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जी साथ दिली त्यांच्या त्या मेहनतीला आहे.
लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथल्या न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या हस्ते करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र क्षयमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. यावेळी निक्षय वाहन चित्ररथाद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली. धुळे जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलिसांच्या नव्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ध्वजवंदन केलं. शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. राज्यातील सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं. विविध शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आणि गृहनिर्माण संस्थांमध्येही प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वच शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह योगेश रांगणेकर, पुणे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत या आजारानं 2 जण दगावले आहेत. हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या 73 झाली आहे. काही रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असून या आजाराचा खर्च देखील मोठा आहे. यामुळे या आजारावर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केली. जीबीएस आजारावर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात आणि पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक उदारीकरणानंतरही शिक्षणाचं क्षेत्र दुर्लक्षितच होतं. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं यात हेतुपूर्वक हस्तक्षेप करून शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण आणि व्यापक लोकशाहीकरण केलं असं मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं कुसगाव इथं आयोजित प्राचार्य आणि संचालकांच्या निवासी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. राष्ट्रनिर्मितीमध्ये प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांची संस्थात्मक जबाबदारी आणि व्यक्तिगत पातळीवरही सिद्धता ही खूप महत्वाची असल्याचं सांगत शिक्षण संस्था, शिक्षक आणि प्राचार्य हे परिवर्तनाचा दुवा आहेत असंही ते यावेळी म्हणाले. आजच्या काळात तंत्रज्ञान वेगानं बदलत असल्यानं इलेक्ट्रॉनिक उपकरणंही लवकर बदलावी लागतात. म्हणूनच ई वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. ई कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट न लावल्यास किंवा पुनर्वापर न केल्यास हवा, पाणी आणि जमिनीचं प्रदूषण होतं असं मत पुण्यातल्या पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या दक्षता परब यांनी व्यक्त केलं. त्या काल रत्नागिरीत आयोजित ई यंत्रण उपक्रमाचं प्रातिनिधिक उद्घाटन करताना बोलत होत्या. रत्नागिरी शहराच्या विविध भागांमध्ये 15 संकलन केंद्रांच्या माध्यमातून ई कचऱ्याचं संकलन काल करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशननं अन्य संस्थांच्या मदतीनं महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधल्या 20 शहरांमध्ये हा ई कचरा संकलनाचा उपक्रम राबवला. संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ अशोक कामत यांचं काल सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. वारकरी संप्रदायाबरोबरच नाथ आणि समर्थ संप्रदाय, वीरशैव आणि शीख संप्रदायाचा भारतीय पातळीवर तौलनिक विचार करणारे त्यांचे अनेक ग्रंथ, शोध निबंध प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासनाचं प्रमुख पद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. अशोक कामत यांच्या निधनानं साहित्य क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व हरपलं असल्याची भावना ज्येष्ठ लेखक, संशोधक डॉ राजा दीक्षित यांनी व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले,
डॉक्टर अशोक प्रभाकर कामत हे महाराष्ट्रातल्या विद्वत्तेच्या क्षेत्रातलं आणि विशेषतः संत साहित्याच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. विद्यापीठातलं जे संत नामदेव अध्यासनाचं अतिशय उत्तम काम त्यांनी केलं, त्या अध्यासनाच्या द्वारे फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी संशोधन प्रकल्प राबवले. स्वतः त्यांची जी साहित्य निर्मिती आहे ती तर महत्वाचीच आहे. महाराष्ट्रातल्या संतविषयक वाङ्मयामध्ये डॉक्टर अशोक कामत यांचं योगदान हे खूप मोठं आहे आणि वेगवेगळ्या संस्थांशीही त्यांचा संबंध होता. त्यांच्या वाङ्मयाद्वारे आणि त्यांच्या समाजकार्याद्वारे त्यांनी एक फार मोठा ठसा हा इथल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये उमटवला.
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्रानं बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्रानं बडोद्यासमोर विजयासाठी 616 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याचा संघ अवघ्या 187 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 76वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा. दिल्लीत कर्तव्य पथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं दर्शन. राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण. सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन. जीबीएस आजारावर पुण्यात मोफत उपचार करणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अशोक कामत यांचं पुण्यात निधन. आणि नाशिकमध्ये झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर 429 धावांनी मात. पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.